मीरुष्टमाय चेशुमते च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धा च संवृद्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नमः ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः स्रोतस्याय च दीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च
सर्वसाधकांना नम्र विनंती आहे आपण आपापले मोबाईल फोन्स बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावे. आजचं मनोगत सद्भक्त सौभाग्यवती अपर्णा बांबळकर या सादर करणार आहे. त्या 1984 सालापासून म्हणजे शालेय जीवनात असतानाच केंद्रामध्ये या लागल्या. 1986 साली त्यांना परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह झाला. मंडळाच्या अनेक सेवांमध्ये त्या सहभागी असतात. विशेष करून बाल केंद्राच्या ग्रंथ प्रकाशन विभागात त्यांचा विशेष सहभाग असतो. आपण त्यांचं मनोगत आज ऐकणार आहोत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परमपूजन्य स्वामीजींनी माझा अंगीकार केल्याला 32 वर्ष झाली. स्वामी माधवनाथांचा सद्गुरू म्हणून माझ्या जीवनात प्रवेश झाला तो अगदी अवचितपणे माझ्या ध्यानीमनी नसताना. स्वामीजींकडे यायच्या आधी थोर कीर्तनकार दादा महाराज सिन्नरकर यांचा अनुग्रह मला झाला होता. ते गुलाबराव महाराजांच्या परंपरेतले होते. त्यांनी मला रामनामाचा उपदेश केला होता. ते माझे नामगुरू होते पण हे कळण्याचं ते वय नव्हतं. त्यामुळे आपल्याला सद्गुरू मिळाले अशी माझी मानसिकता होती. त्यानंतर काही काळानं आम्ही केंद्रात यायला लागलो पण स्वामीजींचा अनुग्रह घ्यावा किंवा घेऊ नये अशी कुठलीच भावना मनात उमटली नाही. एका रविवारी बाबांबरोबर मी माया अपार्टमेंटला आले. बाबा सगळ्यांबरोबर ध्यानाला बसले. मी मात्र सगळे कसे ध्यानाला बसले आहेत हे बघत वेळ काढला. स्वामीजींची ध्यानस्थ मूर्ती मात्र मला अतिशय आवडून गेली. प्रवचनानंतर स्वामीजींना नमस्कार करताना मला खूप रडू आले. स्वामीजी बाबांना म्हणाले, ही तुमची मुलगी का? येत्या शनिवारी हिला अनुग्रहासाठी घेऊन या. आज मागे वळून बघताना खूप आनंद होतो. स्वामीजींनी आपणहून अनुग्रह दिला, माझा स्वीकार केला म्हणून. पण दुसऱ्या बाजूनं विचार मनात येतो की आपली ती पात्रता होती का? तर नाही. केवळ एक जीव साधनेला लागावा, त्याचं आयुष्य उत्तम प्रकारे व्यतीत व्हावं म्हणून जगातल्या सर्वोत्तम दात्यानं एका कंगाल जीवावर केलेला तो उपकार होता. हो, उपकारच. मला पूर्वी वाटायचं की सद्गुरूंचे उपकार कसे, ते त्यांचं प्रेम असतं ना. सद्गुरूंच्या बाबतीत उपकार हा शब्द वापरायला मला आवडायचं नाही. ते करतात ते सर्व शिष्यांच्या प्रेमापोटीच करतात असं वाटायचं. ते खरंही आहे. पण माझ्यातले अवगुण दोष माझ्या जसे जसे लक्षात यायला लागले तसं लक्षात आलं की माझ्या बाबतीत सद्गुरूंनी अनुग्रह देऊन उपकारच केले आहेत. गुणदोषांसकट किंबहुना अवगुणच अधिक असणाऱ्या माझा स्वीकार त्यांनी अगदी सहज केला आणि म्हणूनच माझं आयुष्य बदलून गेलं. माहेरी धार्मिक पारमार्थिक वातावरण होतं. अरण्येश्वरच्या मंदिरात खूप लहानपणापासून कीर्तन ऐकायला जात असू. पण केंद्रात आल्यानंतर ती कीर्तनं का ऐकायची, कशासाठी, कशी ऐकायची ही स्पष्टता यायला लागली. जीवनाचं ध्येय आत्मदर्शनच असलं पाहिजे हे कळू लागलं. मी 11वीत गेले आणि स्वामीजींनी अनुग्रहित केलं. अनुग्रहानंतर दादांनी दिलेल्या नामाचा जप जास्त प्रेमाने होऊ लागला, ध्यानाची गोडी वाढू लागली. पण स्वामीजींच्या दर्शनाची ओढ मात्र जबरदस्तच होती. त्यांचं दर्शन झालं नाही तर तळमळ व्हायची, त्यांचं दर्शन होईपर्यंत चैन पडायची नाही. त्यावेळी स्वामीजी दुपारच्या केंद्रात यायचे. कॉलेजमध्ये एखादा तास ऑफ मिळाला की माया अपार्टमेंटला पळायचं हे ठरून गेलं होतं. त्यामुळे कॉलेजमध्ये तास नसला की मला खूप आनंद व्हायचा. स्वामीजींचं प्रेम केंद्रामध्ये असं ओढून आणत असे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना आईनं माझ्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली आणि मी खूप अस्वस्थ झाले. लग्नानंतर दुसरीकडे जावं लागेल आणि आपण स्वामीजींना केंद्राला अंतरू या विचारानं रडू यायचं. मला लग्नच नको असं वाटायला लागलं. मी आईला तसं सांगितलं देखील, पण तिनं ते फारसं मनावर घेतलं नाही. मात्र माझा सारखाच नकार ऐकून तिनं एक दिवस स्वामीजींना ते सांगितलं. ते ऐकून स्वामीजी खूप गंभीर झाले, म्हणाले आई वडील ऐकत नाहीत, समाज ऐकत नाही. मग मात्र मी मनोमन ठरवलं की स्वामीजींनी ठरवलं तरच लग्न करायचं. सद्गुरु सर्वत्री साक्षीभूत असेच असतात ही प्रचिती पुन्हा एकदा स्वामीजींनी मला दिली. त्यांनीच माझं लग्न ठरवलं. खूप चांगल्या घरात स्वामीजींनी मला दिलं. आज तर असं लक्षात येत आहे की स्वामीजींप्रमाणेच सगळ्याच पवाळकरांनी माझ्या चुका शांतपणानं सहन केल्या. त्यात माझ्या यजमानांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यासह घरातली सर्वच मंडळी अत्यंत चांगली आहेत. स्वामीजींनी नुसतंच चांगल्या घरात मला दिलं असं नाही, तर नाना बहिणींसारख्या सद्गुरु शरणागत असलेल्या घरात मला दिलं. माझी साधनेतली गोळी कशी वाढेल हेच त्यांनी पाहिलं आणि आत्मदर्शन हे ध्येय निश्चित करून दिलं. प्रपंचामध्ये आज मी समाधानी आहे. सतत श्री सुधीरदादांनी मनोगत व्यक्त करायला सांगितलं आणि नेहमीच गोंधळ होतो, काय लिहावं असा माझा प्रथम गोंधळ उडून गेला. पण हळूहळू विचार करता करता लक्षात यायला लागलं की केंद्रात आल्यामुळे विषयांकडचा ओढा हळूहळू कमी होतो आहे. योग्य अयोग्य कळायला लागलं. योग्य विचार करायची शक्ती हळूहळू वाढते आहे. नाम घेत असताना शांत वाटतं. ध्यानात विचारांचा वेग निश्चितच मंदावतो आहे. स्वामीजी आपल्याला ध्यानाच्या साधनेच्या खूप युक्त्या सांगतात. ध्यानाला बसल्यावर एक म्हणजे विचारांकडे साक्षीत्वानं पाहायचं, किंवा दुसरी विचार उठूच द्यायचा नाही. पैकी विचारच उठू द्यायचा नाही ही युक्ती मला कधी कधी थोडीफार जमते. एकदा त्यांनी आपण ब्रह्म आहोत हे वृत्तीवर ठसवण्यासाठी ऐकतो आहोत ते ब्रह्मच ऐकतं आहे, पाहतो आहोत ते डोळ्यांच्या माध्यमातून ब्रह्मच पाहतं आहे, अशा पद्धतीनं खाणं पिणं बोलणं चालणं अशी आपली सर्वच कर्म करता येतील असं सांगितलं. ही युक्ती मला आवडली. तसं करण्याचा प्रयत्न करते आहे. आपण देह मन बुद्धी नाही, परब्रह्म आहोत हा विचार दर दिवशी मनावर ठसवण्याचा प्रयत्न करते. केंद्रात आल्यामुळे आणि इतकी वर्ष नियमित येण्याचा प्रयत्न असल्यामुळे विचारांमध्ये असा चांगला फरक पडला आहे. स्वामीजींची आठवण नाही असा दिवस जात नाही. घरामध्ये मला सगळ्याच खोल्यांमध्ये स्वामीजींचे फोटो हवे असतात. ते मी ठेवलेही आहेत. त्यांच्याकडे बघत काम करायला आवडतं. त्यामुळे आपल्या मनात उठणारे विचार योग्य की अयोग्य आहेत हे कळतं. अयोग्य विचार लगेच झटकला जातो, किंवा आज आपण असे वागलो हे काम या पद्धतीनं केलं हे स्वामीजींना निश्चितच आवडेल असा विचार मनात येऊन तसं वागलंही जातं. पण स्वामीजी मन अजूनही शुद्ध नाही. मनात संकल्प विकल्प खूप येतात, त्याचा खूप त्रास होतो. विकल्प थांबले पाहिजेत, संकल्प आचरणात यायला हवे आहेत. आपल्याला अपेक्षित असं जीवन अजूनही 100% जगता येत नाही. माझा आळस त्याला कारण आहे. खूप चुका होतात, समज अजूनही कमी आहे असं वाटतं. ध्यानाला बसते पण खंडही पडतो. आयुष्य हळूहळू कमी होत चालले ही जाणीव होते आहे. म्हणूनच असं वाटतं की आता तरी आपल्याला संतोष होईल अशी कर्म हातून घडावीत. आपल्याला खूप त्रास दिला आहे. पुढच्या जन्मी असं व्हावं. उत्तम समज, सद्गुण, शुद्ध बुद्धी, आपल्याला आनंद होईल अशीच कर्म आणि आपला खूप सारा सहवास यासहितच पुढचा जन्म यावा. माझ्या विचारांमध्ये वागण्यामध्ये सुधारणा होते आहे ती केवळ स्वामी मकरंदनाथांमुळे होते आहे हे मला जाणवत आहे. सद्गुरु असती अंतरात सत्शिष्या ते जागवित या ओळीप्रमाणे स्वामीजी मला जाग करत आहेत, त्यामुळे आपल्याला सत्शिष्य बनायचं आहे याची जाणीव होते आहे. मोठ्या स्वामीजींचा सहवास मला फार लाभला नाही, जो थोडासा लाभला त्यावेळी मी खूप लहान अबोध होते. त्यांच्या साधनेबद्दलचा कटाक्ष, कर्म कर्तव्याच्या बाबतीत असणारा कडकपणा मला समजणं शक्यच नव्हतं. वयानुसार थोडी समज बुद्धी वाढते असं म्हणतात, त्याप्रमाणे आज मात्र स्वामी मकरंदनाथांच्या सहवासात त्याच दिव्य ईश्वरीय प्रेमासह साधनेबद्दलचा कडकपणाही माझ्या लक्षात येतो आहे. त्यांच्या या कर्तव्य कठोरतेमुळेच साधनेचं महत्व मनावर ठसतं आणि हातून साधना घडते. स्वामीजी अनेकानेक मार्गांनी अनेक पद्धतींनी आपण साधनेत कसे स्थिर राहू यासाठी अखंड प्रयत्नशील असतात. मोठ्या स्वामीजींचं ईश्वराबद्दलचा प्रेम भाव आपल्या अंतःकरणात जागृत करत असतात. त्यासाठी त्यांचे अभंग मला खूप आवडतात. त्यांनी आपल्या अभंगांमधून मोठ्या स्वामीजींचं यथार्थ वर्णन केलं आहे. एका अभंगात ते म्हणतात, शुभ्र वसन बहु कोमल स्पर्शन प्रेम पाझरे सर्वांगातून माय बाप भासला आज मी परमहंस पाहिला. खरंच स्वामीजींना पाहणं हा एक आनंद सोहळाच असायचा. स्वच्छ पांढरे कपडे परिधान केलेले, प्रेम आणि हास्य यांचा सुंदर मिलाप चेहऱ्यावर असणाऱ्या स्वामीजींना पाहिलं की सगळे ताण क्षणार्धात नाहीसे व्हायचे, सगळ्या सुखदुःखांचा विसर पडायचा, मन पिसासारखं हलकं हलकं होऊन जायचं, शांतीनं भरून जायचं. त्यांचं उठणं बसणं चालणं बोलणं पाहणं सारं काही एका दिव्य प्रेमानं भरलेलं असायचं. त्यांच्या लुकलुकणाऱ्या हसऱ्या बारीक बारीक डोळ्यांमधून ते ईश्वरीय प्रेम ओसंडून वाहत असायचं आणि अशा नजरेनं त्यांनी माझ्याकडे पाहिलं की ब्रह्मांड ठेवणं व्हायचं. समर्थांच्या शब्दात थोडासा बदल करून म्हणावंसं वाटतं, स्वामीजींचे कैसे चालणे, स्वामीजींचे कैसे बोलणे, स्वामीजींचे सलगी देणे कैसे असे. त्या वयात खरंच स्वामीजींची प्रवचनं फारशी कळत नसत, पण त्यांचं प्रेम मात्र कळत असे अशीच एक आठवण. स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर त्यांचं दर्शन दुर्मिळ झालं होतं, त्यामुळे खूप बेचैनी असायची. त्या काळात मनात विचार यायचा की कधी दर्शन होईल, कधी आपल्याला त्यांना नमस्कार करायला मिळेल, स्वामीजी आपल्याशी कधी बोलतील. आपल्याला स्वामीजींची खूप आठवण येते, पण त्यांना माझी आठवण येत असेल का? याच विचारांमध्ये एका दुपारी तान्ह्या प्रणवला पुढ्यात घेऊन मी झोपले होते. 2:15 दुपारचा सुमार असेल. त्याला झोपवल्यावर क्षणार्धात मलाही गार झोप लागली. थोड्या वेळाने प्रणव थोडासा चुळबुळला आणि मला किंचित जाग आली. तो परत झोपला, मात्र मी अर्धवट झोपेत असताना कसल्याशा जाणवीनं खडबडून सावध झाले. डोळे मिटलेलेच होते, मात्र पूर्ण जाग आल्याने लक्षात आलं की स्वामीजींचं अस्तित्व आत्ता इथं आहे. ते आहेत आपल्याजवळ आणि आपल्या डोक्यावरून हात खेळत आहेत. त्यांच्या त्या स्पर्शानं मी क्षणार्धात निघून गेले, पण आजही तो क्षण जसाच्या तसा आठवतो, डोळे भरून येतात. त्या स्पर्शात काय नव्हतं, आश्वासन होतं, तळमळ होती, प्रेम होतं. जणू ते मला म्हणत होते, मलाही तुझी आठवण येते, तू कुठेही असलीस तरी मी तुझ्या बरोबरच आहे. स्वामी मकरंदनाथ सुद्धा जेव्हा म्हणतात मी तुझ्या बरोबरच आहे, तेव्हा तेच प्रेम तेच शब्द अनुभवताना मला पुन्हा सत्याचा आनंद मिळतो. स्वामीजी सरलातही, स्वामीजी आणि मधुरातही, हे आपल्या जीवनात अवतरलेलं परब्रह्मच आहे. स्वामीजी हे साक्षात आदिनाथ तर मधुरातही आदिशक्ती आहेत. मधुरातेंना नमस्कार करताना मला आदिशक्तीचीच आठवण होते. त्या आदिशक्तीला नमस्कार करायला मिळतो आहे असं वाटतं. ती आपली आईच आहे, त्यामुळे मधुरातेंशी कुठलीही गोष्ट बोलायला संकोच वाटत नाही. मोकळा स्वभाव, आत्यंतिक प्रेम असणाऱ्या मधुरातेंचं खळखळून हसणं मला खूप आवडतं. त्या किती मोकळेपणानं आपलेपणानं बोलतात याचा एक अनुभव. प्रणवच्या वेळी माझे 9 महिने भरले होते. त्यावेळी दुधा मारुतीजवळ स्वामीजी राहायचे. स्वामीजींच्या घरी आम्ही सोमवारी प्रवचनाला जात असू. एका सोमवारी प्रवचनानंतर मधुरातेई गमतीनं आणि सहज मला असं म्हणाल्या की अगं, एवढी मंदार केदारची मुंज होऊन जाऊ दे, तोपर्यंत काही गडबड करू नकोस ग. माझे सासरे आणि यजमान मुंज लावणार होते म्हणून त्या तसं म्हणाल्या, पण त्यांच्या स्वरातली आपुलकी, आपल्याच घरात दोन चांगल्या गोष्टी होणार आहे या जाणीवेतला त्यांचा जिव्हाळा हे मला आजही स्पष्ट आठवतं. आणि खरंच माझ्याही पेक्षा जणू प्रणवनच त्यांचं ऐकलं आणि मुंगीच्या दुसऱ्या दिवशी त्याचा जन्म झाला. पण त्यावरचा मधुरा त्यांचा चेहरा, त्यावरचं हास्य आणि प्रेम, डोळ्यांमधून वाहणारं कौतुक, ह्या सगळ्या गोष्टी मला आजही जशाच्या तशा आठवतात. प्रणव 2.25 वर्षांचा साधारण असेल तेव्हाचा प्रसंग आहे. आमच्याकडे मगरनाथांचा छोटासा फोटो होता. प्रणवला तो सारखा जवळ लागायचा. एकदा मी त्याला म्हटलं, दे ना तो मला, तर त्यानं तो फोटो आपल्या बनियनमध्ये घातला आणि आपल्या दोन्ही चिमुकल्या हातांनी छातीजवळ घट्ट धरून मानेनच नाही नाही म्हणत मागे मागे सरकायला लागला. मला ते इतकं आवडलं की मी कौतुकानं त्याला विचारलं की स्वामीजी कुठे राहतात रे. त्यानं आपल्या स्वतःच्या भ्रूमध्यावर बोट लावलं आणि इथं अशी खून केली. स्वामीजी, आपण जिथे राहता तिथे आम्हाला यायचंय, पण तिथे पोचायचा मार्ग सेवेतून दास्यातून जातो. माझ्या अंगी सेवावृत्ती दासवृत्ती अजिबात नाही. ती दास्यवृत्ती सेवावृत्ती अंगी बाणावी मुरावी म्हणून आपल्या चरणी प्रार्थना. दास्य दे हरि तुझ्या चरणाचे, कीर्तन श्रवण आचरणाचे, दे अनन्य हृदयी स्मरणाचे, हे न देसी तरी दे मरणाचे.
सेवा आणि दास्य आहे, हिच्या मध्ये तर आहेच आहे. हिच्या सासू सासऱ्यांची हिने केलेली सेवा, घरामध्ये ही करत असलेली सेवा, केंद्रामध्ये ही करत असलेली सेवा आपण मी स्वतः पाहिलेली आहे आणि आपल्यापैकी कित्येक जणांना माहीत आहे. भ्रुकुटी मध्यापाशी असलेल्या स्वामीजींना जाणण्याचा मार्ग दास्यातून आणि सेवेतून जातो, म्हणजे दास्यातून आणि सेवेतून तसा अधिकार प्राप्त होतो आणि तो मार्ग ध्यानामध्ये सापडतो. ध्यानातून आपल्याला भ्रुकुटी मध्यापाशी असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपापर्यंत जाता येतं आणि तिथं स्वामीजी आहेत. या अर्थे अभंग म्हणा. केला ऋणी नारायण म्हणा.
परमहंस सद्गुरु स्वामी माझं माझा परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद आगे माझा अनुभव अनुभव आगे माझा अनुभव भक्ति भाव भाग्याचा भक्ति भाव भाग्याचा केलारुणी नारायण नारायण केलारुणी नारायण नारायण केलारुणी नारायण. नोहे क्षण वेगळा नोहे क्षण वेगळा नारायण नारायण केलरुणी नारायण घरुणी आभार माथा घालुनी आभार माथा अवगी चिंता वारीली अवगी चिंता वारीली किलरुनी नारायण नारायण किलरुनी नारायण नारायण किलरुनी नारायण तुकमणे वचना साठी तुकमणे वचना साठी तुकमणे वचना साठी तुकमणे वचना साठी नामकंठी दरियेले नामकंठी दरियेले केलरुणी नारायण नारायण केलरुणी नारायण नारायण केलरुणी नारायण नारायण केलरुणी नारायण
क्षणभर देखील नारायणाला न विसंबल्यामुळं त्याचं स्मरण ठेवल्यामुळं तुका म्हणे वचनासाठी नामकंठी धरी येले मी त्याच्या कायम जवळ राहिलो मी क्षणभर देखील त्याला विसंबलो नाही नारायण माझा रूढी झाला देव माझा ऋणी झाला असं तुकाराम महाराज म्हणतात हे परस्परावलंबी असं प्रेम आहे भक्ताचं आणि भगवंताचं आरके तुमचं असं प्रेम आहे आणि अपर्णाचं देखील आणि सगळ्या या घराचं अशा प्रकारचं प्रेम आहे नानानी आणि सुषमानी जशी सेवा केली स्वामीजींची तशी सेवा आपणही करावी असं या उभयतांना वाटतं प्रसंगी भोगावला देखील जाऊन राहायची तयारी या उभयतांची आहे गरज पडली तर माया अपार्टमेंटमध्ये देखील आम्ही जाऊन राहू असं त्यांनी मला सांगितलं मी असं समजतो की असं म्हणणं देखील सोपं नाहीये जर आपण आपल्या मनाशी विचार करून पाहिला तर लक्षात येईल की असं म्हणणं देखील सोपं नाहीये अशांचा नारायण देखील ऋणी होतो एक प्रश्न आहे जीव मुळात शिवस्वरूप आहे जो मुळात शिवस्वरूप आहे तो जीवरूप होईल तरी कसा शिवस्वरूप असताना जड जगताचा जीवावर आघात का होतो म्हणजे मुळात शिवस्वरूप असताना जड जीवाचा आघात म्हणजे संसाराचा आघात जीवावर होण्याचं कारण काय की जेणेकरून तो सुख दुःख भोग भोगतो। जडाचा चित्तवर आघात कसा होईल? चित्त जे चैतन्य आहे त्याचा आघात, त्याच्यावर जड पदार्थाचा आघात कसा होईल? जीवाला पंचभौतिक देहाची उपाधी जडते, ही उपाधी जाणार कशी असं विचारलेलं आहे। या शेवटच्या प्रश्नात वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जणू आहेत। पंचभौतिक देहाची उपाधी जडवून घेण्यासाठी जीवाला कोणी सांगितलं नाही, त्यांनी आपणहून जडवून घेतली। जीव हा जाणीव स्वरूप आहे, शुद्ध जाणीव स्वरूप आहे आणि त्याची स्वतःलाही जाणण्याची क्षमता आहे। बाहेर जगत जाणण्याची त्याची क्षमता आहे आणि स्वतःलाही जाणण्याची त्याची क्षमता आहे। जीवाला जगत जाणण्यासाठी म्हणून काही अंतर इंद्रिय मिळालेली आहेत, त्याला अंतःकरण असं म्हणतात। करण म्हणजे इंद्रिय। मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण आणि अहंकार हे अंतःकरण पंचकच सांगितलेलं आहे। या पाच गोष्टी जीवाला मिळालेल्या आहेत की जेणेकरून तो बाहेरच्या जगताला जाणेल, बाहेरच्या जगतामध्ये व्यवहार करू शकेल। जीवाला एक देह मिळालेला आहे, तो जर देहरहित असता तर मुक्तच आहे। पण तो एका देहामध्ये येतो आणि देहामध्ये तो लक्षणावरून समजतो। जसं तुम्ही माझ्याकडे पाहताय, तुमच्या पाहण्यामुळे तुमच्या आत असणाऱ्या जीवाचं म्हणजे आत्म्याचं दर्शन मला होतं। तुम्ही माझं बोलणं ऐकताय, तुमच्या ऐकण्यानी आणि सारासार विचारांनी तुमच्या आत असणाऱ्या चैतन्यमय अशा आत्म्याचं दर्शन मला होतं, म्हणजे मी करून घेणं आवश्यक आहे। तुम्ही चालता, तुमच्या चालण्यावरून तुमच्या आत असणारं चैतन्य मी पाहणं आवश्यक आहे। एरवी जड देह चालेल कसा? शक्यच नाहीये। म्हणून हे जे जगत आहे, हे जगत देखील जर नीट दृष्टीने पाहिलं, ज्ञान दृष्टीने पाहिलं तर परमात्म्याचं दर्शन घडवतं। पण मी तुम्हाला जेव्हा पाहतो तेव्हा मी तुमच्या आतलं चैतन्य पाहत नाही, ही माझी अडचण आहे। त्याच्याऐवजी मी तुमचं रूप पाहतो, मी तुमचा रंग पाहतो। तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात हे मी पाहतो आणि हे पाहणं आहे हे माझ्या देहाकरता असतं आणि त्याकरता माझं मन, माझी बुद्धी, माझं अंतःकरण, माझं चित्त हे मला मदत करतं। मला म्हणजे कोणाला? चैतन्याला। चैतन्याला हे सर्व मदत करतात पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी। मी जगताला समजून घ्यायच्याऐवजी नामरूपाला समजून घेतो, मी जगताला समजून घेतो ते नामरूपानी समजून घेतो। मी जगतामध्ये परमात्मा पाहण्याच्या ऐवजी नामरूपाच्या ठिकाणी भूलतो। आत मी शिवस्वरूपच आहे पण देहाचा संग जडल्यामुळं, म्हणून म्हटलं की शेवटच्या प्रश्नामध्ये वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरच दिलीत। जीवाला पंचभौतिक देहाची उपाधी जडते, त्यांनी असं म्हटलेलं नाही की जीवाला पंचभौतिक देहाची उपाधी का जडते असं म्हटलं नाहीये। ते मात्र फ्लॅटली मान्य केलेलं आहे की जीवाला पंचभौतिक देहाची उपाधी जडते आणि ही उपाधी जडल्यामुळे माझा पाहण्याचा ऐकण्याचा अनुभव घेण्याचा सगळा रोख हा मी माझ्या स्वतःला देह मन बुद्धी समजल्यामुळे देहाशीच निगडित राहतो, दृश्याशी निगडित राहतो, जीवाला पंचभूतिक देहाची उपाधी जडते आणि ती उपाधी जीवाला आपल्या स्वस्वरूपाविषयी भ्रांती निर्माण करते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले की रागी सर्व दलाचा गोसावी, सर्व दलाचा रागी प्रतिमल्लाचा गोसावी, सर्व दलाचा रथू सांडूनी पायांचा होय जैसा. म्हणजे पूर्वी व्यायामशाळेत राजपुत्र जात होता, तिथं भरपूर व्यायाम केलेला होता, शरीर कमावलेलं होतं, कुस्त्या केलेल्या होत्या, द्वंद्व खेळलेली होती आणि रथावरून युद्धाला निघालेला होता, युद्धामध्ये होता. पण आपल्या जोगता मल्ल पाहिल्यानंतर त्याचे बाहू फुरफुरू लागले, प्रतिमल्ल पाहिल्यानंतर त्याच्याशी द्वंद्व खेळावं, कुस्ती खेळावी असं वाटायला लागलं. आणि खरं म्हणजे सर्व दळाचा गोसावी असताना, नायक असताना तो रथू सांडूनी पायाचा होय जैसा, त्यांनी रथ सोडून जशी खाली उडी मारावी आणि त्याच्याशी झुंज खेळायला तयार व्हावं, तसं जीवाचं होतं. तो आत असलेल्या सर्व दळांचा खरं म्हणजे गोसावी आहे, मालक आहे, तो मनाचा स्वामी आहे, बुद्धीचा स्वामी आहे, चित्ताचा स्वामी आहे, अंतःकरणाचा स्वामी आहे, तो सर्व इंद्रियांचा स्वामी आहे. पण त्यांनी अगदी खाली यावं आणि ही सगळी देहाची सुख, मनाची सुख, खरं म्हणजे स्वतःच सुखरूप असताना, शिवस्वरूप असताना, जीव मुळातच शिवस्वरूप आहे असं म्हटलेलं आहे आणि तो तसाच आहे. तो मुळात शिवस्वरूप आहे तर तो जीवरूप होईल तरी कसा, तर असा होतो. देहाचा संग जडून घेतला आणि देह म्हणजे मी अशी भावना झाल्यामुळं जीव शिवस्वरूप असताना जीवदशेला येतो. त्यांनी म्हणले शिवस्वरूप असताना जड जगताचा जीवावर आघात का होतो, याचं कारण तो मनाच्या नादी लागतो, इंद्रियांच्या नादी लागतो. त्याला जो देह मिळालेला असतो, खरं म्हणजे जीवाला झालेला जो अबोध आहे, त्या अबोधापासून सुटका व्हावी आणि त्यांनी मूळ स्वरूपाला जाऊन प्राप्त व्हावं, त्यांनी आत्मज्ञान करून घ्यावं, त्यांनी स्वरूप ज्ञान करून घ्यावं म्हणून देह मिळालेला आहे. पण त्या देहाचा उपयोग तो विषय भोगांकरता करतो. त्याचं कारण त्याला मिळालेली देहाच्या योगाने त्याला मिळालेली त्याचा संग जडलेली इंद्रिय आणि मन, बुद्धी, अंतःकरण, चित्त, अहंकार इत्यादी असं असल्यामुळं तो मुळात शिवस्वरूप आहे. पण तो आपलं शिवस्वरूप विसरतो आणि शिवस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी त्याला जो देह मिळालेला आहे, जन्म मिळालेला आहे, तर त्या जन्माचा आणि देहाचा उपयोग तो विषय भोगाकरता करतो. पण तरी देखील त्यांचा प्रश्न असा आहे की मूळ शिवस्वरूप असताना जड जगताचा जीवावर आघात का होतो, तर थेट जीवावर होण्याच्या ऐवजी जीवाला जी साधनं मिळालेली आहेत, अंतःकरण मिळालेली आहेत पाच, त्याच्यावर आघात होतो जड जगताचा. म्हणजे सुंदर रूपाचा आघात डोळ्याच्या अंगानी मनावर, चित्तावर होतो. जे मन आत वळवून चित्त अचित्त करून त्यांनी स्वरूप सुख अनुभवायचं आहे, आपलं शिवस्वरूप त्यांनी अनुभवायचं आहे, आणि देह धारणे करता खरच मन बुद्धी चित्त अंतकरण आणि सगळ्या इंद्रियांचा उपयोग आहे, त्यामुळे देहाची धारणा देहाचे स्वाभाविक जे विषय आहेत त्या विषयाच्या योगाने देखील स्वतःची सुरक्षितता कुटुंब इत्यादी निर्माण करून त्यांनी आत्मदर्शनाकडे जाणं याकरता त्याला देह मिळालेला आहे. म्हणून शिवस्वरूप असताना जड जगताचा जीवावर आघात होतो तोही जीव करून घेतो, आपल्या स्वतःवर आघात झाला असं मानतो. मनाची वासना स्वतःची वासना समजायला लागतो तो भ्रांत होतो, तो भ्रांतीला प्राप्त होतो. मी असं ऐकलं तर की एक राजा त्याच्या मुलाबरोबर मतभेद राजाचे झाले, मुलगा काही केले ऐकेना, राजानीही कडक निर्बंध घातले आणि मुलगाही स्वाभिमानी त्यामुळे मुलगा घरातून निघून गेला. राजाचं घर सोडून राजपुत्र निघून गेला आणि राजाही रागात होता, त्यांनी शोधण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. पुढं जशी काही वर्ष लोटली तसं राजाला पश्चाताप व्हायला लागला की त्याला समजावून सांगितलं असतं, हळूहळू सुधारलं असतं, हळूहळू त्याने ऐकलं असतं आपलं, इतक्या टोकाला आपण जायला नको होतं असं राजाला वाटायला लागलं. पण तो मुलगाही असा की तो परत राजवाड्यात फिरकला नाही, तो जिवंत आहे की नाही हेही माहीत नव्हतं. राजांनी चौफेर चहूकडं त्याला शोधावं असे आदेश दिले, त्याला शोधणार कसं, चार वर्षापूर्वी बाहेर पडलेला तरुण मुलगा त्याला शोधायचं कसं, कुठं शोधणार. तरी देखील त्याला सगळीकडे शोध घ्यायचा प्रयत्न राजाने सुरू केला. एका गावामध्ये त्याला ओळखणारे, चार वर्षापूर्वी ओळखणारे असे लोकच राजाने पाठवले. तर कसा तरी दाढी वाढलेला, रस्त्याच्या कडेला बसलेला आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडून काही ना काहीतरी मागणारा, भीक मागणारा असा एक मनुष्य त्यांना दिसला. तो थेट राजपुत्रासारखा जरी दिसत नसला तरी त्याचे मळलेले कपडे हे उंची आहेत असं वाटायला लागलं. त्यांनी त्या मुलाला सावध तर करायचा नव्हता, त्यांनी पाळत ठेवली. तो एका झोपडीत राहायचा, मिळेल तर काहीतरी काम करायचा, नाही मिळालं तर भीक मागून जेवायचा असं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्या मुलाबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती आणि त्या गावात तो चार वर्षापूर्वी आलेला होता. त्यांनी राजाला कळवलं की असा एक मनुष्य आहे, आपण यावं आणि खात्री करावी. राजा देखील तसा प्रकारचा बडेजाव न राखता तिथं आला. त्यांनीही दुरून त्याला पाहायला, येता जाताना झोपडीत राहताना त्याचे कपडे, त्याच्या कपड्यावर असलेली राजचिन्ह फार मळून गेलेली असे कपडे राजाने पाहिले आणि राजाला खात्री पटली की हा आपला मुलगा आहे. त्याच्या झोपडीत जाऊन राजाने त्याची भेट घेतली. मुलालाही पश्चाताप झालेला होता पण स्वाभिमानी होता, त्यामुळे त्याला परत जायचं नव्हतं. पण दोघांनीही एकमेकांची चूक कबूल केली. राजा त्याला घेऊन झोपडीतून बाहेर आला सगळे लोक आश्चर्याने पाहत होते आणि तो जो सगळ्यांकडे हात पसरणारा होता, खायला मिळालं नाही तर, नोकरी मिळाली नाही तर त्या दिवशी, तर त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसायला लागली. राजाबरोबर हास्यविनोद करत हसत बाहेर आला आणि शेजारी असलेल्या लोकांना म्हणाला की माझा घोडा बोलवा. आणि तो घोड्यावर टांग टाकून राजाबरोबर निघून देखील गेला. त्याला स्वरूपाची जाणीव झाली, आपल्या अधिकाराची जाणीव झाली, आपण कोण आहोत हे त्याला जरी माहीत असलं तरी सांप्रत ते झाकोळलेलं होतं. त्याच्या डोळ्यात परत पूर्वीची चमक आली. शिवस्वरूप असताना जड जगताचा आघात होऊन होऊन तो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असा जन्म मरणाच्या चक्रात अडकतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं त्याचं होतं. आणि तो रडका हीन दीन सगळ्या अडचणींनी अडचणीत येणारा आपल्या स्वतःला अल्पशक्ती मान समजणारा असा होऊन जातो. आणि त्याला जेव्हा स्वरूप प्रचिती येते तेव्हा तो या सर्वापासून आपला आपण मुक्त होऊन जातो. मग तो खरंच देहाचा इंद्रियांचा स्वामी, तो अंतर इंद्रियांचा देखील स्वामी म्हणजे मालक असा होतो. त्यांनी असं म्हटले जडाचा चित्त वर आघात कसा होईल, म्हणजे तो मुळात शिवस्वरूप असताना म्हणजे चैतन्य स्वरूप असताना जड पदार्थांचा चित्तवर आघात कसा होईल. देहसंगामुळे हा होतो. तो देहाशी संबंधित असतो. तो देह त्याला आपल्या चित्त स्वरूपाची मुळात चित्त स्वरूप असला तरी भ्रांत झाल्यामुळं आत्मज्ञान प्राप्तीसाठी जो देह मिळालेला आहे त्या देहाशी संग धरल्यामुळं त्याच्यावर जडाचा आघात होतो. दृश्य आणि अनुश्राविक अशा सगळ्या विषयांचा पदार्थांचा आपल्या स्वतःवर आघात तो करून घेतो. जीवाला पंचभौतिक देहाची उपाधी जडते, ही उपाधी जाणार कशी? पंचभौतिक देहाची जी उपाधी जीवाला जडते ती मात्र जाते. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचभौतिक जड असं जगत आणि पंचभौतिक जड जगतच देह आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश ही सामग्री देहामध्ये देखील आहे. पण तो स्वतः या पंचभौतिक देहापेक्षा वेगळा असतो. शुद्ध जाणीव स्वरूप ही जी पंचभूत आहेत ती देखील एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत. जे पृथ्वीपेक्षा आपपेक्षा तेज तेजापेक्षा वायू आणि वायूपेक्षा आकाश हे एकापेक्षा एक सूक्ष्म आहेत. एकातूनच एक उलगडतात, एकातूनच एक जन्म पावतात आणि एकातून एक विलीन होत जातात. त्याचं पृथ्वी तत्व आपतत्व तेज तत्व वायू तत्व हे सद्गुरूंनी दिलेल्या साधनेनी एकात एक विलीन करण्याची कला त्याला प्राप्त होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पिंडे पिंडाचा त्रासू तो हा नाथपंथींचा दंशू. पिंडामध्ये दुसऱ्या पिंडाचा ग्रास होणं हा नाथपंथीचा दंश आहे म्हणजे महत्वाचं सांगणं आहे. बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णु, खरं म्हणजे शंकरांनी सांगण्याची गोष्ट. पण हा नाथपंथीचा उद्देश श्री महाविष्णू बोलून गेला. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ध्यानाला बसणारा साधक आहे तो जडतत्व ओलांडतो. पृथ्वी आणि आप ओलांडतो, तेजही कालांतराने ओलांडतो. नाथपंथीची साधना म्हणजे इंद्रियांचं नियमन केलं की पृथ्वी आणि आप हे तत्व ओलांडलंच जातं, तो त्याच्यापासून वर येतो आणि नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत तेजाचं वायूत रूपांतर आणि वायूचा आकाशामध्ये लय आणि आकाशाचा आत्मतत्वामध्ये लय अशी प्रक्रिया ध्यानाच्या योगाने घडून जाते. याच्यासाठी करायचं काय? नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपे देवोनी चित्त राहावे निवांत घडी घडी. आपलं जे तेज आहे ते तेज आणि चित्त हे एकरूपच आहेत. हे जे चित्त आहे ते चित्त वायूवर केंद्रित करावं. वायू आणि चित्त हे जणू एकरूप करून बांधावेत आणि त्यांना नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत वर न्यावं आणि खाली आणावं. चित्त आणि वायू हे यांची जोडगोळी बांधावी आणि तो परमात्मा मी आहे असा संकल्प धरावा आणि चित्ताला वर खाली करावं. ते चित्त हळूहळू वायू स्वरूप होऊन जातं म्हणजे तेज वायूमध्ये मिसळतं, तेजाचा वायूमध्ये लोप होतो. चित्त वायूवर आरूढ होतं, आपल्या जडत्वाला मुक्त, त्याच्यापासून विषय बाजूला जातात आणि विषयाचं स्मरण न करता आपल्या परमात्म स्वरूपाचं चिंतन किंवा स्मरण करत चित्त जेव्हा वायूवर आरूढ होतं आणि ऊर्ध्वगामी व्हायला लागतं, पुढे कालांतराने म्हणजे कंठाची मर्यादा सोडल्यानंतर वायू ऊर्ध्वगामी होत असताना चित्त हे चित्त स्वरूप होण्यासाठी म्हणून आतुर होऊन जातं आणि ते केवळ वायू स्वरूप जणू होतं आणि चिदाकाशामध्ये एका पाठोपाठ एक जर भसाभस तसं एखाद्या ठिकाणी हवा जावी तसं चित्त आणि वायू हे चिदाकाशामध्ये प्रवेश करायला सुरुवात करतात आणि पुढे पुढे वर जाऊन चित्त थांबतं आणि त्याच्या पाठोपाठ वायू देखील चिदाकाशात थांबतो. कोणाचा वायू आधी थांबतो आणि पाठोपाठ चित्त थांबतं. पण चित्त आणि वायू अंतरपवन यांचा लोप होऊन जातो चिदाकाशामध्ये. लोप होतो याचा अर्थ आता बाहेरून वायू घेण्याचं थांबलेलं असतं. साधकाचा श्वास देखील पूर्ण थांबतो, जणू बंद होऊन जातो. बाहेरून वायू येईनासा झाला तरी देखील एक सूक्ष्म वायू ऊर्ध्वगामी होत राहतो। ही ध्यानातली गंमत आहे। जे ध्यान करणारे आहेत त्यांना समजतं की तरी एक सूक्ष्म वायू वर जात राहतो, मधून मधून जात राहतो आणि वर जाऊन त्याचा लोप होतो, तो आकाशात लीन होतो, परमात्मा भावनेसहित लीन होतो आणि मग आकाश म्हणजे शून्य किंवा पोकळी केवळ राहते। आणि अशी केवळ गगन किंवा चित आकाश अशी स्थिती राहते, त्याच्यामध्ये आकाश देखील म्हणजे काही नाही ही भावना देखील नाहीशी होते आणि चित म्हणजे आत्मा, आपण आत्मरूप आहोत अशा प्रकारचं साक्षात अनुभव तिथं उमटतो। जीवाला पंचभूतिक देहाची जी उपाधी जडलेली असते ती ध्यानाच्या वेळेला या तऱ्हेने नाहीशी होते। तेव्हा जेव्हा ही एवढी मोठी घटना घडते की पंचभूतिक देहाचं विस्मरण चित्ताचा आणि वायूचा आकाशामध्ये लोप आणि काही आहे शून्य आहे ही जी भावना निर्माण झालेली असते त्या भावनेचा लोप होऊन ती भावना ज्याला कळते आता काहीही नाही त्याला आत्मबोध होणं किंवा स्वरूप ज्ञान होणं किंवा ब्रह्मभाव निर्माण होणं असं घडतं, त्यावेळेला तिथं आकाशही नसतं वायूही नसतो, तेज म्हणजे मन अथवा चित्तही नसतं किंवा तर्कही नसतो, बुद्धीही नसते, आप आणि पृथ्वी म्हणजे देहाचं स्मरण तर नसतंच नसतं, त्यावेळेला त्याला जगताचं भान नसतं, त्यावेळेला प्रत्येक क्षण हा समोर उभा राहिलेला चालू क्षणच असतो, मन नसल्यामुळं गेलेला क्षण हा समजत नाही, मनामुळं काळाचा क्षण क्षण असा विभाग पडतो, मनच नाहीस झाल्यामुळं काळही थांबतो। स्थळाचं भान नाहीस होतं, काळाचं भान नाहीस होतं, अशी स्थळ काळ विवर्जित अशी आत्मस्थिती किंवा चित्त म्हणजे ज्ञान स्वरूप स्थिती निर्माण होते। जशी गंगा समुद्रामध्ये जाऊन मिळाली की आता गंगा म्हणून काहीच राहत नाही, तसं त्याचं जे विषयात रमणारं चित्त होतं, संसारामध्ये रमणारं चित्त होतं, इंद्रियांच्या ठिकाणी थांबलेलं चित्त होतं, ते चित्त वायूचा हात धरून वायू जसा निस्संग तसं चित्त निस्संग होऊन जातं आणि आकाशात लीन होऊन जातं आणि मग जशी सागराचीच केवळ स्थिती अगदी आत सागरामध्ये असते तशी चित्त हारपले अवघे चैतन्याची झाले हो, पाहता पाहता अवघे दृश्य मावळले हो। पाहता पाहणे अवघे निमाले हो, मन राम रंगी रंगले हो, असं त्याचं हो। या ठिकाणी राम म्हणजे परमात्मा ब्रह्म। प्रश्न परत एकदा वाचतो, जीव मुळात शिवस्वरूप आहे, जो मुळात शिवस्वरूप आहे तो जीवरूप होईल तरी कसा, शिवस्वरूप असताना जड जगताचा जीवावर आघात का होतो, की जेणेकरून तो सुख दुःख भोग भोगतो, जडाचा चित वर आघात कसा होईल? जीवाला पंचभूतिक देहाची उपाधी जडते, ही उपाधी जाणार तरी कशी असा प्रश्न आहे। तर या प्रकारे ही उपाधी संपूर्ण नाही असं होऊन जातं आणि तो मुळात जे आहे तिथं जाऊन पोचतो। ते स्थान हे आहे चित गगन, याची ही पोकळी आहे, तिथं हे सगळं घडतं। हे नामस्मरणाने देखील होतं, नामस्मरणाने देखील त्याच्या चित्तवृत्ती सूक्ष्म होत जातात, आनंदाशी एकरूप होतात। जो नामधारक असतो तो आनंदाशी समरस होऊन जातो। त्याचं जे चित्त असतं, ते चित्त म्हणजे विषयानी भरलेली अशी गोष्ट, तकार तू विषयाध्यास, मुळात चित्त स्वरूप असलेला विषयाच्या ध्यासामुळं चित्त दशेला येतो। नामस्मरणामुळं प्रत्येक नामाबरोबर एक हरी आत्मा जीव शिव सम अशा बोधानी घेतलेल्या नामामुळं, एक परमात्मा आहे, जीव आणि शिव एकरूप आहेत, हरी असं म्हणत असताना आपल्याला आत्मस्वरूप परमात्मस्वरूप व्हायचं आहे असा ध्यास घेऊन केलेल्या नामस्मरणाने तुमचं चित्त त्या नामावर म्हणजे परमात्मभावावर आरूढ होतं, ते सूक्ष्म होत जातं। परमात्माचा असा सच्चिदानंद, तसं तुमचं चित्त सच्चिदानंदाला भेटायला उत्सुक होतं आणि मग नंतर परमात्माभावाशी समरस होऊन जात, अशी मजा आहे। खरं म्हणजे परमार्थ हा दृढ निश्चयाने करण्याची सूक्ष्म वस्तू आहे। मिसळ, वडापाव, सिनेमा, नाटकं, संगीत, हे जे खाण्याचे, ऐकण्याचे, पाहण्याचे, फिरण्याचे स्थूल विषय आहेत, त्याच्यातून चित्ताला बाहेर काढायला लागतं, तर हे होणार असत आणि हे होत। याच्याशी याचा अनुभव घेता येतो, म्हणून भगवंतांनी याला राजविद्या, राजगुह्यम, पवित्रम, इदम उत्तमम, प्रत्यक्षावगमम, धर्म्यम, सुसुखम कर्तुम अव्ययम, हे करत असताना देखील सुख आहे, सर्वात शेवटी सुख होत असं नाही। पण हे राज आहे, हे गुप्त आहे, ही श्रेष्ठ विद्या आहे, गुप्त आणि श्रेष्ठ विद्या आहे। हे राजगुह्य आहे म्हणजे गुह्यातलं गुह्य आहे, हे सत्तांकडे गेल्यावर समजतं। खूप चांगले प्रश्न होते आणि मुख्यतः तुमच्या सगळ्या साधकांसमोर बोलायला, सांगायला मलाही उत्साह येतो। याचं कारण मी सांगतो आहे, तुम्ही तुमच्या अनुभवाशी ताळून पाहता, हे मला कळतं तुमच्या डोळ्यात पाहताना। याचं कारण तुम्ही करता असं असल्यामुळं तुम्हाला याच्यातून काहीतरी खुणा मिळतात, हे असं असेल की तसं असेल, असं होईल की तसं होईल, असा अशा प्रकारे तुम्ही मनाशी कुठेतरी खुणकाट बांधताना मला दिसतं। अशा प्रकारे जीवाला पंचभौतिक देहाची जी जडलेली उपाधी असते, ती उपाधी साधना करताना सुखे नाही व नाहीशी होऊन जाते आणि तो परमात्म्याशी समरस होतो. हरी ओम तत्सत. हरी हरी बोला. कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.